नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्निष्टमे घर्मष्टमेऽर्कष्टमे सूर्यष्टमे प्राणष्टमे श्वमेधष्टमे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौष्टमे शक्वरिरङ्गुलयोधिषष्टमे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्चम ऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्रमे वत्साश्रमे त्रविश्रमे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्रमे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च म ऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्चम आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा रौप्य महोत्सव हा अनेक प्रकारांनी आम्हा मुलांसाठी आणि स्वामीजींच्या कार्यासाठी निर्णायक आणि दिशासूचक ठरला। आम्हा मुलांमध्ये असलेली संघ भावना आणि स्वामींविषयींचा प्रेमभाव अधिकच सघन झाला। मकरंद न कळत आमच्यातला ज्येष्ठ साधक आणि युवा केंद्राचा नेता म्हणून स्वीकारला गेला। केंद्राच्या कामाला आमच्यातल्या प्रत्येकाच्या एकंदरीत भावविश्वात आता प्राधान्य प्राप्त झालं। स्वामीजी आणि सरलाताई यांच्याविषयीचा अनौपचारिक जिव्हाळा तर खूपच वृद्धिंगत झाला। स्वामीजींसाठी भावी कार्यासाठीची अनुकूल परिस्थिती दृष्टीच्या टप्प्यात आली असं लक्षात येऊ लागलं असावं। सद्गुरूंची सेवा म्हणून झटून कार्य करण्याची इच्छा असलेले कुठल्याही विशिष्ट पदाची अथवा मानाची मुळीच अपेक्षा नसलेले आणि साधनाप्रवण असे 550 युवा साधक आपल्याला गवसले आहेत अशी खूणगाठ स्वामीजींनी निश्चितपणे स्वतःशीच बांधली असावी। चिरस्थायी आणि निस्पृह कार्य करायचं असेल तर स्वामींना नव्या दमाची आणि उसळणाऱ्या रक्ताची पिढी हवीच होती आणि त्याची चिन्ह क्षितिजावर उमटू लागली होती। सप्ताहाची सुरुवात उत्साहाने झाली। रोजचे कार्यक्रम स्वामीजींच्या शिस्तीनुसार आखीव रेखीव आणि वेळेप्रमाणे होत असत। मे महिन्यातल्या कडक उन्हाळ्याचे दिवस होते। एक दिवस न बोलावल्यासारखा वळवाचा पाऊस येण्याची चिन्ह दिसायला लागली. सायंकाळचा कार्यक्रम उरकून 8:30 सुमारास आम्ही आपापल्या घरी गेलो. 9:30 वळवाच्या पावसाची जोरदार सर येऊन गेली. मृदगंधाचा घमघमाट आणि पावसाची शीतलता यांनी मन आनंदाने भरून येत असतानाच सरीवर सरी यायला लागल्या. अचानक हुजूरपागेच्या सभागृहाची आठवण झाली. ते सभागृह 3 बाजूंनी मोकळं होतं आणि वळवाच्या वेड्यावाकड्या सरी जर आत शिरल्या तर आपल्या स्टेजचं काय होईल, माऊली आणि स्वामीजींच्या तजवीरीचं काय होईल, या विचारांनी मन एकदम झाकळून गेलं. त्यावेळी घरी फोन असणं आणि इतरांना फोनवरून विचारणं ही फारच दुर्मिळ घटना होती. मोबाईल फोनचा तर शोधही अजून लागायचा होता. सायकल काढली आणि घाईघाईनी पावसातच हुजूरपागेकडे निघालो. मनात विचार आला की तिथे जर काही हलवाहलव करायला लागली तर कोणाला तरी बोलवायलाच लागेल, बघू काय होतंय ते वगैरे. हुजूरपागेत पोचलो आणि आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मकरंद आणि नाना माझ्या आधीच तिथे हजर झाले होते. मी पोचतो न पोचतो तोच पंकज, मकरंद कोपरकर, विजय असे अजून 4-5 जण तिथे पोचले. जणू काही आधी ठरलेला कार्यक्रम असावा असे 6-7 साधक तिथे जमा झाले. आम्ही सर्वांनी पटापट स्टेजवरच्या वस्तूंची हलवाहलव केली, सतरंजा गुंडाळून ठेवल्या, फुलांची आरास उतरवली, पावसात भिजून खराब होतील अशा सर्व वस्तू सुरक्षित जागी म्हणजे हॉलच्या मध्यभागी जमा करून ठेवल्या, स्टेज पुसून घेतलं. पाणी आत शिरू नये म्हणून हॉलच्या कडेची जमीन पुसून त्यावर पोती टाकली. हे सगळं उरकेपर्यंत रात्रीचे 10 वाजून गेले होते. आपण सगळे एकाच वेळी कसे जमलो याचं सर्वांनाच सानंद आश्चर्य वाटत होतं. पाऊस पडतच होता. आता पावसाच्या आवाजाची आणि धुंद करणाऱ्या मातीच्या सुगंधाची जाणीव व्हायला लागली. मकरंद म्हणाला, किती छान वाटतंय, आपण थोडा वेळ बसूया का, थोडं नाम घेऊयात, भजनं म्हणूयात. सर्वांनी तत्काळ मान्यता दिली आणि गोलाकार बसून नाम घ्यायला सुरुवात केली. 15-20 मिनिटं मकरंद शांतपणे नाम सांगत होता आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठोपाठ नाम घेत होतो. खूप आनंद वाटत होता. नाम झाल्यावर मकरंद उत्स्फूर्तपणे परब्रह्म निष्कामतोहा हे भजन सांगायला सुरुवात केली. सर्वजण उत्साहाने ते भजन म्हणता म्हणता उभे राहिलो आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांसारखे न कळत नाचायला लागलो. माधवनाथ हमारे है रामसिया गोविंद राधे या भजनात तर आम्ही अक्षरशः बेधुंद होऊन नाचलो. अर्धा तास हा आमचा भावपूर्ण आध्यात्मिक गोंधळ चालू होता. कोणीही बघायला नव्हतं, आमचे आम्हीच मस्त होऊन नाचत होतो. आज असं वाटतंय की तो प्रत्येक क्षण, तो पाऊस, तो मृदगंधाचा दरवळ, ती सर्वांना वाटणारी पावसाची चिंता, ते नामसंकीर्तन, हे सर्व पुन्हा एकदा जगावं. पुन्हा एकदा एकमेकांच्या खांद्याला खांदा घासत ते स्वामीजींचं प्रेमामृत प्राशन करावं. त्याच सप्ताहाच्या दरम्यान एक बाळबोध वळणाचे मध्यमवयीन गृहस्थ उत्सवात सामील झाले होते. त्यांचं नाव होतं हिंगे गुरुजी. त्यांचा पोशाख, त्यांची भाषाशुद्धी, त्यांची शिस्तप्रियता स्वामींना खूप आवडत असे. त्यांनी एका सकाळच्या सत्संगात खूप गोड पद म्हणलं. कुठं भरता पाणी, कुठं चोरता लोणी, कुठं जाता रणी देवराया, कुठं जाता रणी देवराया, कशी कळावी प्रभूची माया. आम्ही सर्व मुलामुलींनी ते पद अक्षरशः डोक्यावर घेतलं. ते ऐकताना का कोण जाणे असं वाटे की भगवंताच्या चरित्राचा आपल्याला खूप अतून परिचय होतोय. आणि स्वामीजींच्या डोळ्यात त्याच चरित्राच्या मोहक छटा उमटून जात आहेत. हिंगे गुरुजी पुढे अनेक वर्ष स्वामीजींशी आणि स्वामी कार्याशी जोडले गेलेले राहिले. त्यांचं ते काव्य अजूनही आपल्या केंद्रातल्या आबालवृद्धांना भुरळ पाडतं. त्यांच्या म्हणण्याच्या पद्धतीची आम्ही मुलांनी नक्कल करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्यांच्यासारखा स्वर आणि त्यांच्यासारखे उच्चार आम्ही म्हणत काढत आम्ही बरेचदा ती पद एकमेकांमध्ये म्हणायचो. मकरंदला ती नक्कल सर्वात हुबेहूब जमायला लागली. आता ती नक्कल करा असं स्वामी मकरंदनाथांना म्हणणं योग्य ठरणार नाही. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी, खरं म्हणजे आठव्या दिवशी गीता पठण होतं. त्या दिवशी स्वामीजींच्या उत्कट भाविकतेचं एक विलक्षण दर्शन आम्हा सर्वांना झालं. त्या दिवशी सकाळी स्वामी सभागृहात आले तेच मुळी अत्यंत अंतर्मुख मुद्रेनं. त्यांच्या डौलदार चालण्यात फरक नव्हता, परंतु मुखावरचे भाव फार वेगळे होते. कृतकृत्यता, करुणा, विरह, समर्पण अशा विविध भावछटा एकत्रित परंतु अत्यंत संयमित पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटल्या होत्या. व्यासपीठावर चढून माऊलींना लीनतेनं नमस्कार केला. त्यांच्या पारायणाच्या नेहमीच्या आसनावर न बसता ते पुन्हा व्यासपीठावरून उतरले आणि थेट व्यासपीठाच्या एका बाजूला कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. त्यांच्या त्या गहन गंभीरतेपुढे त्यांनी असं का केलं असं विचारण्याचं साहस कोणातच नव्हतं. त्यांनी गीतापाठ प्रारंभ करण्याची सूचना केली. मला वाटतं सद्भक्त कांचनताई, सुनीतीताई दुबळे आणि सुषमाताई वाटवे यांनी गीतापाठणाला सुरुवात केली. स्वामीजींनी हात जोडून डोळे मिटले, किंचित मान सुकवून उभं राहून गीतापठण ऐकायला सुरुवात केली. त्या दिवशीचं संपूर्ण गीतापठण हा महात्मा उभं राहून ऐकत होता. डोळे मिटलेले होते, हात जोडले होते, मुखावर क्षमापणाचे विनम्र भाव होते, परंतु हृदयात कुठल्या कोटीचं समर्पण होतं याचा थांग लागणं शक्य नाही आणि त्याचं शब्दात वर्णन करण्याचं सामर्थ्य तर कुठल्याच वाङ्मयात नाही. एकदा गीतेच्या पुस्तकात आणि एकदा स्वामींच्या त्या भक्तमूर्तीकडे पाहण्यात आमचा संपूर्ण गीतापठणाचा कालावधी गेला. ते दर्शन कायमचं लक्षात राहिलं. त्या दिवशी संध्याकाळी उत्सवाची सांगता होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान आणि स्वामीजींचं प्रवचन असा कार्यक्रम होता. त्या दिवशी दुपारी माऊलींसाठी वस्त्र किंवा तक्क्या असं काही आणण्याच्या निमित्ताने भागेश्वर निवासातल्या स्वामीजींच्या घरी जाण्याची संधी मला मिळाली. मी हळूच दारावर टकटक केलं. सरलाताईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना माझं काम सांगितलं. त्या म्हणाल्या, ये आत, मी देते काढून तुला. मी घाबरत घाबरत आतल्या खोलीत गेलो. त्यांच्या घरात अलौकिक शांतीचं साम्राज्य नांदत होतं. स्वामींना बघण्याची माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. मी खोलीत शिरलो. समोरच त्यांच्या पलंगावर भगवी लुंगी परिधान करून स्वामीजी पहुडले होते. त्यांच्या हातात एक शास्त्रग्रंथ होता आणि मी थक्क होऊन पाहत होतो. त्यांनी गोल काचांचा चष्मा लावला होता. त्यांना चष्मा लावलेला मी कधीच बघितलं नव्हतं. मी ज्या कामासाठी आलो आहे ते विसरून नुसताच बघत उभा राहिलो. सरलाताईंनी त्यांना सांगितलं, अहो मिलिंद आला आहे, हे वस्त्र घेऊन जायला. त्यांनी चष्मा काढून माझ्याकडे बघितलं. त्यांनाही लक्षात आलं की मी जमिनीला चिकटवल्यासारखा उभा आहे. मला म्हणाले, बारीक अक्षरांची पुस्तकं वाचताना मला चष्मा लागतो. आज संध्याकाळच्या प्रवचनाचा विषय जरा बघत होतो. अत्यंत सहजतेनी कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांनी मला हे सर्व सांगितलं. मी त्यांना आणि मातोश्रींना नमस्कार करून त्यांनी दिलेल्या वस्तू घेऊन बाहेर पडलो. त्यांच्या घरी जायला मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला होता. त्याचवेळेस लक्षात आलं की स्वामीजी इतके मोठे ज्ञानी, अनुभवी आणि पट्टीचे प्रवचनकार आहेत, पण ते सुद्धा आपल्या प्रवचनाच्या विषयाचा आधी अभ्यास करतात. निरूपणकारानं सांगोपांग चिंतन करून मगच प्रवचन करावं अशी सहज शिकवण त्यातून मला मिळाली.
भरता पाणी कुठं, चोरता लोणी कुठं, जाता रणी देवराया, कशी कळावी प्रभूची माया. हा अभंग हिंगे गुरुजी म्हणत असत इथपर्यंत म्हणणं ठीक वाटलं मला. आम्ही मुलं त्याची नक्कल करत होतो इथपर्यंतही ठीक वाटलं. त्यातल्या त्यात मकरांनी जास्त जमवलं ही जरा स्तुती वाटली. आणि त्यांना आता कसं सांगायचं, असा त्यांचा प्रश्न मला ते मला सांगतायत असा वाटला. ही त्यांची निवेदनाची खुबी खूप चांगली आहे. अनिकेतला अभंग म्हणायला सांगणार होतो पण अनिकेतच्या बाबांनी मला सुचवल्यामुळं मी तो अभंग म्हणतो. जेवढा आठवेल तेवढा म्हणेन. हिंगे गुरुजींच्या आवाजात म्हणणं हे खरंच अवघड आहे. कुठं भरता पाणी कुठं, चोरता लोणी कुठं, जाता रणी देवराया, कशी कळावी प्रभूची माया. कबीराचे विणियले शेले, विणियले शेले, चोखोबाचे राखिले मळे, राखिले मळे, गोरोबाची घडविली मडकी, भिंत ती पडकी लागली चालाया. मला सर्दी झालेली नाहीये. आपलं माझ्या आवाजात म्हटलेलंच बरं. कशी कळावी प्रभूची माया. झाला महार तो जगजेठी, तो जगजेठी, विष खाई मीराबाई साठी, मीराबाई साठी भुरकेली खिरीची वाटी. नामदेवासाठी लागला जेवाया, कशी कळावी प्रभूची माया. खुरपिले शेतमाळ्याचे, शेतमाळ्याचे, झाला खेळ गडी गबळ्यांचे गडी गबळ्यांचे बक्षिले पोहे सुदाम्याचे कष्ट खराऱ्याचे धर्म रक्षाया कशी करावी प्रभुजी माया कुठ भरता पाणी कुठ चोरता लोणी कुठ जाता रणी देवराया। हिंगे गुरुजीं सारखं म्हणायचं झालं तर कशी कळावी प्रभूची माया '80 ते 1991 पर्यंतचं स्वामीजींचं आंतरचरित्र कसं होतं हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो। माझं सांगणं जवळपास संपत आलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे 2-3 प्रश्न देखील आले, त्यामुळे सत्संग आता सुरू ठेवायला हरकत नाही असं मलाही त्याच्यातून संदेश आपोआपच मिळाला। 1992 ते 1996 हा कालखंड किंवा 91 ते 96 हा कालखंड स्वामीजींच्या जीवनामध्ये वेगळ्या अर्थाने महत्वाचा झाला। 81 ते 91 या काळामध्ये दुकान विकल्यानंतर स्वामीजींनी फार मोठं काम उभं केलं, आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या थोड्या अवधीमध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं। 91 साली स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यानंतर जवळपास 4 महिने त्यांची प्रवचनं पूर्णपणे बंद होती, त्यांच्या वाणीवरही परिणाम झालेला होता। पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर माझ्या कल्पनेप्रमाणे महिन्या 1.5 महिन्यातच त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करायचा होता। फार मोठ्या प्रमाणात तो साजरा झाला, स्वामीजी तिथं कसे येणार अशी सर्वांनाच चिंता होती। हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठ्या जिद्दीनी व्यायाम करून चालण्याचा सराव त्यांनी सुरू केला, तसंच आलेल्या लोकांशी ते अखंड बोलत असत अशा करता की आपल्या जिभेला बोलण्याचं वळण परत एकदा बसावं म्हणून जास्तीत जास्त बोलत असत, स्तोत्र म्हणत असत। आणि असं करता करता 1-2 महिन्यामध्ये त्या समारंभात आशीर्वाद देणे एवढी त्यांची वाणी स्वच्छ झाली। तरी देखील त्यांच्या वाणीवर असलेला जो परिणाम होता तो 4-1 महिन्यांनी संपूर्ण नाहीसा झाला। स्वामीजींच्या त्यानंतरच्या प्रवचनांच्या सीडी जर ऐकल्या तर आम्हाला तर सगळं स्पष्ट समजतं। ज्यांनी त्यावेळेला स्वामीजींचं बोलणं ऐकलं त्यांना तसा तसे उच्चार आणि आवाज ऐकण्याचाही सराव झाला, पण तुमच्यापैकीही अनेकांना जे त्यावेळेला नव्हते अशांना देखील हे स्पष्टपणाने सगळं अधिकाधिक समजेल अशी मला खात्री वाटते। मी 1975 सालापासून ते 1991 सालापर्यंत स्वामीजींना जे पाहिलं ते स्वामीजी हे अतिशय कार्यप्रवण चिंतनशील फार मोठा खटाटोप करून कार्य उभारणारे तरीही त्या कार्यापासून अलिप्त असणारे सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणारे आनंदाचा वर्षाव करणारे नाना समुदायांना चालवणारे नाना मंडळांना हलवणारे असे एक समर्थ कार्यप्रवण व्यक्ती म्हणून मी त्यांना पाहिलेलं होतं. 91 सालानंतर त्यांचं सर्व करणं न करणं असणं एखाद्या कामामध्ये नसणं जाणीव त्यांची किंवा नेणीव हे सगळं त्यांनी एक प्रकारे परमात्म्यावर सद्गुरूंवर ज्ञानोबादी संतांवर सोपून दिलेलं होतं. ते अतिशय निश्चिंत आणि निर्धास्त होते. आपण मांडलेला हा परमार्थाचा डाव आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या योगानी आता पुढे कसा खेळला जाणार अशा प्रकारची कोणती चिंता त्यांच्या ठिकाणी नव्हती. एक प्रकारे ते आपण पूर्वी केलेल्या कामामुळं आणि लोकांना दिलेल्या प्रेमामुळं निश्चिंतच होते. वृंदाताईंनी लिहिलेल्या आठवणीपैकी मी काही वाचतोय. ते असं म्हणाले की हे सगळ्या संतांचं कार्य आहे, आपलं एकट्याचं आहे असं नाही, आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळी मंडळी ते कार्य पुढे नेणार. माझ्या हृदयात तुम्ही सर्वजण आहात. मला जर मारुतीरायांसारखं शक्य असतं तर मी माझं हृदय फाडून दाखवलं असतं की तुम्ही माझ्या हृदयात आहात. ते सांगत असत की संतांपेक्षा संतांचं कार्य मोठं असतं, केवळ त्यांच्या देहावर प्रेम करू नका, त्यांच्या ज्ञानावर बोधावर त्यांच्या कार्यावर प्रेम करा. जो कोणी स्वामीजींच्या कार्यावर प्रेम करेल तोच स्वामीजींवर खरा प्रेम करेल. जो कोणी स्वामीजींच्या कार्याशी एकरूप होईल तोच स्वामीजींशी एकरूप होईल. एक प्रकारे ते कार्याच्या पडद्याआड हळूहळू जाऊ पाहत होते आणि दुसऱ्या बाजूनी कार्याकरता सर्वांची मनस्थिती देखील ते निर्माण करत होते. आणि अत्यंत निश्चिंतपणाने हा काळ त्यांनी व्यतीत केला. त्यांना असणारी शारीरिक दुःख त्यांच्या कुटुंबावर कोसळलेली दुःख या दरम्यान खूप होती. त्यांना स्वतःचं शारीरिक दुःख पॅरालिसिसचा अटॅक, त्याच्यानंतर पोटाचं एक ऑपरेशन, सरलाताईंना त्या दरम्यान कॅन्सर झाला, त्याच्या केमोथेरपी घ्यायला लागल्या, त्यांचे एक जावई गेले. शारीरिक प्रापंचिक अशा सगळ्या मोठ्या दुःखांची आणि त्यांची भेट झाली. तरी देखील ते स्वतःच्या आनंदामध्ये समाधानामध्ये आत्मसुखामध्ये निमग्न असेच सगळ्यांनी पाहिले. आतापर्यंत मिळालेलं सारं यश आणि जे काही आतापर्यंत करू शकलो नाही अशा गोष्टी सगळ्या त्यांनी आपल्या सद्गुरूंना सोपवून टाकल्या. ते स्वतः मोकळे झाले. एक प्रकारे त्यांचा भाव असा होता की तेच सर्व काही आहेत आणि मी कोणीही नाही, तेच त्यांचं कार्य करत आहेत, त्यामुळे फळ ही त्यांचं नाही मिळालं काही कार्यामध्ये तर ती निष्फलता ही त्यांची, याच्यात माझं काहीही नाही। मी सर्वांपासून वेगळा, सर्वांपासून अलिप्त असाच आहे। ते एकदा म्हणाले की संतांच्या शरीराची, मनाची, बुद्धीची एकूण स्थिती ही लोकांना कळत नाही। संत लोकांच्या आनंदासाठी जगत असतात, पण जगतामध्ये जी प्रकृती आहे त्यांना मात्र, म्हणजे जगताला मात्र हे समजायला जरा वेळच लागतो, असं ते म्हणाले। आणि मग पुढे असं म्हणाले की त्यांना हे सर्व समजायला इतका वेळ लागतो की दरम्यान संत निघूनही जातात। संतांच्या जीवनाचं मोजमाप आपल्या फुटपट्टीनी करता येणार नाही, त्याच्यासाठी मन खूप व्यापक, निर्मळ आणि बुद्धी देखील खूप सूक्ष्म आणि अग्र होणं गरजेचं आहे। संतांना दुसरं काही नको असतं, तुम्ही सगळी मंडळी मुक्त व्हावी यासाठी ते जीवाचं रान करतात। मनुष्य मात्र आपल्या इच्छेनी वागतो, हे सगळं संतांच्या लक्षात येतं, पण ते काही बोलत नाही, ते उंच उंच जात राहतात, सामान्य माणूस मात्र आहे तिथंच राहतो, असं ते म्हणाले। आणि मग त्यांच्यातलं अंतर इतकं वाढत जातं आणि संत देखील इतके अलिप्त होत जातात। पुढे पुढे योगी अरविंद तर वर्षातून एकदा दर्शन देत असत। एकदा ते असं म्हणाले की संत ज्या पद्धतीने स्वतःचं जीवन वर नेत राहतात, त्याचं उन्नयन होतं आणि सामान्य लोकांचं जीवन ज्या ठिकाणी असतं त्याच्यात इतकं अंतर पडायला सुरुवात होते की शेवटी देह सोडून जाण्याखेरीज त्यांना पर्याय नसतो। स्वामीजींच्या जीवनामध्ये या 81 ते 91 या काळामध्ये कर्मयोग जसा ठासून भरलेला सर्वांनीच पाहिला। तसं या काळामध्ये माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगोनिया गेलो, अशी एक संन्यस्त वृत्ती, असोनी संसारी संन्यासी मी झालो, अशी स्थिती सर्वांनी पाहिली। कर्म करत असताना, उदंड कर्म करत असताना आपली अकर्म दशा, आपण मुळीच कर्म करत नाही अशी दशा त्यांच्या ठिकाणी स्पष्ट दिसत असे, कारण कुठलाच अभिनिवेश त्यांच्या कर्मांमध्ये नसे, मी आणि माझं नसे, फार फळाची हाव वगैरे अशा गोष्टी तर नसतच। ईश्वर स्मरणपूर्वक त्यांचं कर्म होत असे, आत्मविस्मृती कधीच स्पर्श करत नसे। पण या 91 ते 96 या काळामध्ये अकर्मणी कर्म कसं असतं ते त्यांच्या योगानी सर्वांना त्यांनी जणू दाखवून दिलं। कर्मणी अकर्म याचा एक बहिर अर्थ आहे, तो म्हणजे कर्तव्य कर्म करणं। आणि अकर्मणी कर्माचा बहिर अर्थ असा आहे की कर्म त्याग दिसणं, प्रत्यक्षतः कोणतंही कर्म न दिसणं. कर्मणी अकर्मचा अंतर अर्थ कर्तृत्वाचा त्याग, भोक्तृत्वाचा त्याग. तो 81 ते 91 या काळामध्ये सगळ्यांनी पाहिला, अनुभवला. मी करतो अशी भावना त्यांच्या ठिकाणी कधीही नव्हती. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांना दिल्या गेल्या तरी देखील अगदी अध्यात्म मंगलधामची वास्तू त्यांना व्यक्तिगत कोणी दिली पण त्यांनी ती न स्वीकारता ती मंडळाकडे दिली. तसं अकर्मणी कर्म याचा अंतर अर्थ कर्ता भावनेचाच त्याग. करता अतिशय शून्यवत होणं, अगदी आपला श्वासोच्छ्वास देखील मी चालवत नाहीये हे स्पष्ट समजणं. आताही तशीच वस्तुस्थिती आहे. जर आपल्या कोणाला वाटत असेल की आपला श्वास मी घेतो तर थोडा वेळ तो बंद करून बघा, नाक दाबून बघा, म्हणजे समजेल की तुम्ही घेता का आपला आपण चालतो. तो आपला आपणच चालत असतो पण आपल्याला मी करतो अशी फार जाणीव असते. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, उरली अहंता मग कोठे, अशा प्रकारची स्वामीजींची भावना या 91 ते 96 या काळामध्ये फार प्रकर्षाने समजत असे. मी जणू काहीही नाही, जे घडत आहे ती त्याची मर्जी, त्याची इच्छा. आतापर्यंत जे काही घडलं या देहाकडून तेही त्यांच्याच इच्छेने, त्यांच्याच कृपेने घडलं. तो यंत्री, मी यंत्र, त्याची मर्जी, त्याची मर्जी आहे त्याप्रमाणे तो करून घेतो, त्याची मर्जी नाही ते तो करून घेत नाही. त्याला मी संपूर्णपणाने समर्पित आहे. अशा प्रकारचा कर्तृत्वाचा त्यागच त्यांच्या जीवनामध्ये या काळामध्ये दिसला. आपल्या अंतर्यामी जो आहेपणानी, अस्तित्वच्या योगानी जो वास करून आहे त्याला जाणणं, त्याच्याशी एकरूप होऊन बहुंशी काळ तसंच शांत राहणं, हे या काळामध्ये स्वामीजी त्या योगाने सर्वांना पाहायला मिळालं. जितका आत शोधत शोधत जाऊ तितका तितका मीपणाचा भाव हरवतच जातो. जितका आपण वर येऊ आतून तितका मीपणाचा भाव ठळक होतो. देहापर्यंत तो फार मजबूत झालेला असतो. स्वामीजींचं वर्णन, स्वामीजी पहुडलेले असत पलंगावर, शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम, अशा अशा प्रकारे जणू विष्णू पहुडलेले आहेत असे शांत निवांत ते असत. एक प्रकारचा अंतर्बाह्य इगोलेस व्यक्ती ज्याला म्हणू, अहंता शून्य व्यक्ती असे ते होऊन राहिलेले होते. अशा व्यक्तीचं फार आकर्षण पडतं, प्रत्येकाला अशा व्यक्तित्वाची भुरळ पडते. त्यांच्या ठिकाणी एरवी आपल्या ठिकाणी जी मीची चळवळ राहते तशा प्रकारे कोणतीही चळवळ कधीही नव्हती. त्या चळवळीचा आवाजच संपलेला होता. एरवी अलीकडच्या काळामध्ये एक प्रकारे मोठं कार्य उभारणारे असे स्वामीजी आपली देह मन बुद्धी अगदी हरवून परमात्म्याशी एकरूप होऊन बसलेले होते. ज्या ठिकाणी अशा प्रकारे करता शून्य होऊन जातो, अभिनिवेश रहित होऊन जातो, त्या ठिकाणी अकर्मणी कर्म ही गोष्ट सहज निष्पन्न होते. त्या ठिकाणी फलवासना सुटते, त्या ठिकाणी करता सुटतो. जर करताच उरला नाही तर कर्म राहत नाही. मग जे काही कर्म राहील ते केवळ अभिनयासारखं राहतं. हे सगळं पारमार्थिक प्रतिपादन स्वामीजींना पाहून अगदी सत्य असं दिसत असे. कोणीतरी या दरम्यान त्यांना असं विचारलं की खूप काम आलं की फार व्यग्रता मला येते. स्वामीजी म्हणाले, व्यग्रता याला काय झालं, इतकं भुगावच्या स्वामींच्या आश्रमाचं काम चाललेलं आहे, पण स्वामीजी मात्र त्यात नाहीत. आपली भावना असते की हे काम मी केलं, माझ्यामुळे सिद्धीला गेलं, त्यामुळे व्यग्रता येते. ते कोणत्या अंतरस्थितीत होते हे या अशा वचनांवरून लक्षात येतं. त्या काळामध्ये ते एका आनंदाच्या समाधानाच्या भावनेत असत. आपण प्रेम केलं एवढंच आपण जाणतो असं ते म्हणत असत. या दरम्यान त्यांची अंतरस्थिती काय होती एकदा त्यांनी असे उद्गार काढले की या संपूर्ण विश्वामध्ये मला एकच एक प्रकाश आहे एवढं समजतं. सर्व वस्तू सर्व प्राणी मात्र सारं प्रकाशरूप आहे. त्या प्रकाशाखेरीस दुसरं काही नाही असं ते म्हणाले. माझ्या आत बाहेर देखील तो प्रकाशच भरून राहिलेला आहे. त्यामुळे सहज देह मन बुद्धीच्या ज्या हालचाली होतील त्या त्या प्रकाशातच होतात. ज्याच्या हातून आपली सगळी कर्म अगदी सहज होतात आणि त्याच्यामध्ये काही कष्ट त्याला जाणवत नाहीत तो योगेश्वर आहे असं खुशाल समजावं असं म्हणाले. सारी कर्म सहज होणं याचा अर्थ ती कशी तरी होणं असं मात्र नाही असं ते म्हणाले. अगदी तन मन धनानी उत्तम कर्म झाली पाहिजेत पण विनाशायास झाली पाहिजेत. तसं झालं की त्याला योगेश्वर म्हणावं ही एक स्थिती आहे आणि या स्थितीत मी सध्या आहे असं ते म्हणाले. तसंच एकदा म्हणाले की या देहाबद्दल मी सांगून ठेवतो, देह हा कुणाचा तरी आतापर्यंत टिकून राहिलाय का? माझी सध्याची अवस्था अशी आहे की मी या विश्वापासून खूप दूर दूर चाललेलो आहे. रोज माझ्यातलं आणि विश्वातलं अंतर वाढतंय असं मला जाणवतं. अशा स्थितीमध्ये हा देह फार काळ राहील असं आता वाटत नाही. स्वामी स्वरूपानंद म्हणाले होते की बाळासाहेबांना खूप आयुष्य आहे. मलाही वाटतं की मला सर्व साधक मंडळींसाठी खूप कार्य करायचं आहे. तरी देह या अवस्थेत किती टिकेल ते आता सांगता येत नाही असं ते म्हणाले. जे अगदी उत्तम साधक मंडळी असं आपण समजतो त्यांच्यात आणि माझ्यातही खूप अंतर पडत आहे. अलीकडे या वर्ष 6 महिन्यात हे फार लक्षात येत आहे. माझ्या लक्षात येत आहे की विश्वाचे सगळे व्यवहार हे माझ्यापासून फार दूर दूर चाललेले आहेत असे उद्गार त्यांनी काढलेले होते. एकदा ते असं म्हणाले ते की माझ्या देहाचा कणन कण विशेषत ज्ञानेश्वर महाराज स्वरूपानंद या मंडळींनी व्यापून टाकलेला आहे. ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानी पुरुषाचा देह आणि सामान्यांचा देह यात फरक आहे. अंतकाळी सामान्यांचं उत्क्रमण होतं, जशी गती तसा देह येतो, पण ज्ञानी पुरुषांची देह मन बुद्धी त्याचा कणन कण ब्रह्मरूप झालेला असतो. हे मी वाचलं आणि मला खूप आनंद झाला असं ते म्हणाले. कारण माझा तसा अनुभव आहे, मला माहित आहे की कणन कण या देहाचा परमेश्वरांनीच व्यापून टाकलेला आहे. असं असल्यामुळं मी कदापि म्हणू शकत नाही की हे कर्म मी केलं. मी हा तसा उरलेलोच नाही, देहानी नाही, मनानी नाही, जो आहे तो एक परमात्माच. तो परमात्मा सर्व व्यापक आहे, तोच माझ्या हृदयात आहे. रामकृष्ण म्हणत तो यंत्री, मी यंत्र, अगदी तशीच या देहाची अवस्था झालेली आहे. म्हणून माझ्याकडून अभिमान धरण्यासारखं असं काही होऊच शकत नाही. सगळं भगवंत करून घेतो असा माझा बोध पक्का झालेला आहे. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवावे गा. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेनी. तशी माझी अवस्था झालेली आहे असं स्वामीजी म्हणाले. स्वामीजींच्या जीवनाच्या काही भागावर आपण बोलावं असं मला वाटलेलं होतं. इथं जो उपक्रम चाललेला होता त्या उपक्रमामध्ये आपणही थोडं बहुत सहभागी व्हावं असं मला एका क्षणाला वाटलं आणि त्याकरता मी स्वामीजींच्या जीवनाबद्दल काही बाही बोललो. आता आम्ही कितला अभंग म्हणायला सांगू ये.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परब्रह्म निष्काम तोहा गवळीया घरी वाक्यावाळे अंधकृष्ण
वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी नवनीत चोरी म्हणती गौळणी हरिची म्हणती गौळणी हरिची पाऊले धरा हरिची पाऊले धरा हरिची पाऊले धरा रांगत रांगत ये तो हरिहा रांगत रांगत ये तो हरिहा राज मंदिरा राज मंदिरा लपत छपत ये तो हरिहा लपत छपत ये तो हरिहा राजभुवनी राजभुवनी नंदासी टाकुनी आपण नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी बैसे सिंहासनी सापडला देवारा सापडला देवारायासी सापडला देवारायासी बांधा दाव्यानी यासी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्म शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी शारंग पाणी बहुता कष्टे बहुता पुण्ये बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा देवा जोडलो देवा अनंत पवाडे तुमचे अनंत पवाडे तुमचे नकळती मावा नकळती मावा नामा म्हणे केशवा नामा म्हणे हो नामा म्हणे नामा म्हणे केशवा हो जी तुम्ही दातारा हो जी तुम्ही दातारा जन्मो जन्मी द्यावी तुमची जन्मो जन्मी द्यावी तुमची चरण सेवा चरण सेवा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी वाक्यावाळे अंधु कृष्ण वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी नवनीत चोरी परब्रह्म निष्काम तोहा
वा 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 सापडला देवहारा यासी बांधा दाव्याने याचा अर्थ त्याच्यावर हक्क सांगा असा आहे बरं का दावा लावणं म्हणजे हक्क सांगणं असं आहे ते दावं धरू नका तसा अर्थ नाहीये त्याचा त्याच्यावर हक्क सांगितला की तो तुमचा होतो तुम्ही हक्क सांगायला मात्र पाहिजे असं नामदेव महाराज म्हणतात
अंगीकार केला आ अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव महिमा पुरता नभता मजलाठावा परिप्रथम दर्शने कर्षण घडले जीवा तव प्रेम स्पंदने भरुनी गेलो जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तुझ पहावयासी कितीदा व्याकुळ झालो स्पर्शने पुण्यता पाहुनी आम्ही झालो कधी दुरुनी न कळत प्रेमे रडलो जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव ध्यान कर्मता पचनी नाही पडली तव ज्ञान भक्तीची खोली नाही कळली पण भाव रज्जूची आली प्रचिती जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा जरी व्याघ्र सिंह ते भयप्रद सर्वा लोका तरी पिले तयान प्रती बागडती निशंका हे वरमऊ मगले समीप तुमचा जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव प्रेमळ बोधे जीवन गंधित झाले वरी कृपा प्रसादे सेवुनी मंडित झाले मम जीव भृंग हा शिवरूप झाला जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव भक्ती कृपेचा पावन वर्षावाला कंगाल जीव भाग्य बळे आतुरला मी अनन्यतेने अर्पियले मज जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव नेत्र निरांजनी प्रेम प्रभाती भरली ज्ञान देवी खेळ त्याच प्रकाशी गमली मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा अंगीकार केला पण माझा जेवा संसार शृंखला गळून गेल्या ते
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।